चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शेतकरी ऊस नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत। महापुरापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात 135 ते 140 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त होत होता, पण जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आल्यानं ऊस कुजला आहे। अतिवृष्टीमुळे ऊसाचं उत्पन्नही घटलं आहे। दरम्यान एकीकडे ऊसाचा तुटवडा जाणवत असला तरी दुसरीकडे नुकसान झालेल्या ऊसाची भरपाई मिळावी यासाठी शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत। कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसल्यानं जिल्ह्यात 105 ते 107 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पन्न होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। कोल्हापूरप्रमाणे सांगली जिल्ह्यालाही महापुराचा फटका बसला आहे। सांगली जिल्ह्यात गेल्या गळीत हंगामात 82,27,000 मेट्रिक टन ऊस उत्पादन झालं, पण यावर्षी हेच उत्पादन 65 ते 67 लाख मेट्रिक टनापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्र 95,000 हेक्टर आहे। त्यापैकी महापुराचा फटका बसलेल्या मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा तालुक्यात ते सर्वाधिक आहे। गतवर्षीच्या हंगामात 82,27,000 टन ऊसाचं गाळप करण्यात आलं होतं, तर 1 कोटी क्विंटल साखरेचं उत्पादन झालं। दरम्यान शेतकरी नुकसान झालेल्या ऊसाच्या भरपाईची वाट पाहत आहेत।